आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30:20 झाली आहेत. ऐकूया मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अनेक दशकांपासून इतर देशांपासून अंतर राखण्याचं धोरण बदलून जगातल्या सगळ्या देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचं भारताचं नवं धोरण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. करदात्यांना पाठवलेल्या नोटीसची भाषा अधिक सोपी बनवण्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्राप्तीकर विभागाला आवाहन. ग्राहकोपयोगी गतिमान वस्तूंच्या क्षेत्रात आशिया प्रशांत प्रदेशात भारत आघाडीवर. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे पीक विम्यासंबंधी प्रश्न सोडवण्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांची ग्वाही. आणि जॉर्डनमध्ये 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू रोनक दहिया कांस्य पदकाचा मानकरी. आता सविस्तर बातम्या. पोलंडच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वॉर्सा इथं पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्याशी द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा करतील. तसंच पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांचीही भेट ते घेणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी उद्योजक आणि भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमावर व्यक्त होताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की अनेक दशकांपासून भारताचं इतर देशांपासून अंतर राखण्याचं धोरण होतं, मात्र आता या धोरणात बदल झाला असून जगातल्या सगळ्या देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचं धोरण आता भारतानं स्वीकारलं असल्याचं ते म्हणाले. तसंच हे युद्धाचं युग नसून संघर्ष सोडवण्यासाठी भारत नेहमीच संवाद आणि मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवत आला आहे. याशिवाय शांततेचा पुरस्कार करणाऱ्या भारताला आता संपूर्ण जग विश्वबंधू मानत असल्याचं मोदी यांनी अधोरेखित केलं. या दौऱ्यामुळे भारत पोलंड मैत्रीला गती मिळेल असंही मोदींनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गेल्या 45 वर्षात भारताच्या पंतप्रधानांचा पोलंडचा हा पहिलाच दौरा आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी उद्या युक्रेनच्या दौऱ्यावर जाणार असून ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांसह विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. या दौऱ्यात ते विद्यार्थ्यांसह भारतीय समुदायाशीही संवाद साधतील. पंतप्रधानांच्या युक्रेनच्या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल. करदात्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण होऊ नये म्हणून करदात्यांना पाठवलेल्या नोटीसची भाषा अधिक सोपी आणि सरळ बनवण्याचं तसंच नोटीस पाठवण्याच्या कारणाचं स्पष्टीकरण देखील देण्यात यावं असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तीकर विभागाला केलं आहे. ते काल नवी दिल्लीत प्राप्तीकराच्या 165व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. 72% करदात्यांनी जुन्या करप्रणालीऐवजी नवीन करप्रणालीचा स्वीकार केला असून करप्रणाली चेहरा विरहित असल्यानं करदात्यांचा विश्वास संपादन केला आहे असंही निर्मला सीतारामन यावेळी म्हणाल्या. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं टपाल विभागासोबतच्या एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार आता टपाल विभागाचे कर्मचारी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत देशभरात स्थापन होत असलेल्या नवीन विभागांची प्रत्यक्ष पडताळणी करतील. त्यासाठी टपाल विभागातल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही देण्यात येईल. टपाल विभागाचे उपमहाव्यवस्थापक डॉ अमनप्रीत सिंग आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन बाबू यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेनिमित्त पहिला राष्ट्रीय अंतरिक्ष दिन उद्या देशभरात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त देशभरात 1000 अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे असं अंतरिक्ष राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं. यानिमित्त बंगळुरूमधल्या जवाहरलाल नेहरू तारांगणमध्ये देखील विशेष कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे असं तारांगणचे संचालक आणि इस्रोचे माजी शास्त्रज्ञ डॉ बी आर गुरुप्रसाद यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जलद गतीनं विक्री होणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात भारत सातत्यानं 2 अंकी वाढीसह आशिया प्रशांत प्रदेशात आघाडीवर आहे असं नेल्सन आयक्यू या सर्वेक्षण संस्थेनं काल जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. या अहवालानुसार शहरांमध्ये वास्तव्यात असलेले 41% भारतीय नागरिक उत्पादनांची माहिती ऑनलाईन पाहतात, मात्र प्रत्यक्ष खरेदी ही दुकानातूनच करतात. सणासुरीच्या काळात विशेष सवलती असल्यानं तंत्रज्ञानाधारित उत्पादनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत असून चलनवाढ असूनही बाजारपेठेतली स्पर्धा वाढत आहे असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील कांदा, कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसह अन्य शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विशेष बैठक बोलावण्यात येईल, तसंच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पीक विम्यासंबंधी असलेल्या समस्या सोडवण्यात येतील अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिली आहे. ते काल बीड जिल्ह्यात आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवात बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची विनंती केंद्रीय कृषी मंत्र्यांना केली. शिवराजसिंग चौहान यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना केलेल्या लक्षणीय कामगिरीचा दाखला देत महाराष्ट्रातही अशाच प्रयत्नांची गरज असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ठळकपणे सांगितलं की 10,70,000 शेतकऱ्यांसाठी पीक विमा लागू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असून विम्याची रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी अशी विनंती त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली. तसंच ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन पीक उत्पादनातही 20% वाढीचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो असंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं. तंत्रज्ञानाचा गैरवापर विनाशकारी ठरू शकतो, म्हणून तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत विकास आणि सार्वजनिक हितासाठी करायला हवा असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल हरियाणातल्या फरीदाबाद इथं जेसी बोस विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या 5व्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होत्या. प्रगतीचे अनेक मार्ग सध्या उपलब्ध झाले असून तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आणि दुर्गम भागात इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे ऑनलाईन रोजगारांची संख्या निर्माण झाली आहे असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. या विद्यापीठानं अनेक औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांशी करार केल्याच्या उपक्रमाचं कौतुकही राष्ट्रपती मुर्मू यांनी केलं. आंध्र प्रदेशमध्ये अनकापल्ली जिल्ह्यातल्या अच्युतापुरम सेजमधील औषध निर्माण कंपनीत अणुभट्टीच्या स्फोटात 7 जण ठार आणि 30 अधिक लोक गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पीडितांना मदत करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मृतांच्या कुटुंबियांना सरकार मदत करेल अशी घोषणाही त्यांनी केली. भारतीय कुस्तीपटू रोनक दहियानं काल जॉर्डनमध्ये झालेल्या 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या ग्रीको रोमन 110 किलोग्राम स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. दहियानं पदकाच्या महत्वपूर्ण लढतीत तुर्कीचा कुस्तीपटू इमरुल्ला कॅपकॉनचा 6-1 असा पराभव केला. यासह भारतानं 2 कांस्य पदकांसह पुरुषांच्या ग्रीको रोमन गटातील आपली मोहीम पूर्ण केली. साईनाथ पारधीनंही 51 किलोग्राम प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचं काल भुवनेश्वर विमानतळावर चाहत्यांनी आणि ओडिशा सरकारनं भव्य स्वागत केलं. ओडिशाचे क्रीडामंत्री सूर्यवंशी सूरज, प्रधान सचिव भास्कर ज्योती शर्मा आणि इतर सरकारी अधिकारी, हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप कुमार तिर्की आणि खजिनदार शेखर जे मनोहरन देखील सहभागी झाले. दरम्यान उत्कृष्ट बचावपटू ओडिशाचा अमित रोहिदास याला मुख्यमंत्री मोहनचरण माझी आणि उपमुख्यमंत्री कनक वर्धनसिंग देव यांच्याकडून 4 कोटी रुपयांचा विशेष रोख पुरस्कार मिळाला. दुसरीकडे द वॉल म्हणून ओळखला जाणारा भारताचा गोलरक्षक श्रीजेशला 50 लाख रुपयांचं रोख पारितोषिक मिळालं. इतर सर्व खेळाडूंना प्रत्येकी 15 लाख रुपये मिळाले. केरळ सरकारनं गोलरक्षक पीआर श्रीजेश याला 2 कोटी रुपयांचं रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. हवामान. भारतीय हवामानशास्त्र विभागानं पुढील 2 दिवसात आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील 24 तासात केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार आणि लक्षद्वीपमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अनेक दशकांपासून इतर देशांपासून अंतर राखण्याचं धोरण बदलून जगातल्या सगळ्या देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचं भारताचं नवं धोरण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. करदात्यांना पाठवलेल्या नोटीसची भाषा अधिक सोपी बनवण्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्राप्तिकर विभागाला आवाहन. ग्राहकोपयोगी गतिमान वस्तूंच्या क्षेत्रात आशिया प्रशांत प्रदेशात भारत आघाडीवर. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे पीक विम्यासंबंधी प्रश्न सोडवण्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांची ग्वाही आणि जॉर्डनमध्ये 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू रोनक दहिया कांस्य पदकाचा मानकरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.